जय जय माधवम कृष्णम सच्चिदानंद गोविंदम जय जय माधवम कृष्णम सच्चिदानंद गोविंदम जय जय माधवम कृष्णम सच्चिदानंद गोविंदम जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशम् जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशम् जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशम् जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम् जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम् जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम् जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशम् जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम् जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम् जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम् फुला भगवान श्री कृष्ण महाराज की जय। अपन मागच्या महिन्यामध्ये श्री कृष्ण चरित्राच्या अत्यंत महत्वाच्या अशा सांध्यावर येऊन थांबलो। तो महत्वाचा सांधा म्हणजे भगवंतांनी सांगितलेली भगवद्गीता। दरम्यान बराच काळ आपलं केंद्र बंद होतं आणि इतक्या मोठ्या अवधीनंतर परत केंद्रामध्ये तुमच्या सर्वांसमोर येताना मला फारच बरं वाटत आहे। एक संपू नये अशा प्रकारची जी केंद्राची नेहमीच्या कार्यक्रमांची धांदल असते ती आपण काही काळ थांबवतो, त्यामुळं जसं उपोषणानंतर जेवायला फार समाधान वाटतं तशा प्रकारे आपल्या सगळ्यांची भावना या निमित्ताने निश्चितच आहे। आज कृष्ण चरित्र कशा पद्धतीने सांगावं याचा बराच विचार करून आणि त्या पद्धतीने दोन एक पद्धतीने सांगण्याचं ठरवून मी आयत्या वेळेला अजून एका वेगळ्याच पद्धतीने कृष्ण चरित्र सांगायचं, कृष्ण भगवद्गीता सांगायचं ठरवलं। कृष्ण चरित्रमध्ये नुकतीच भगवद्गीता आणि भगवद्गीतेवरची प्रवचनं एक वर्षभर जवळपास आपल्या केंद्रात झाली असं असल्यामुळं आणि चरित्रासारख्या प्रसंगामध्ये तत्वज्ञानाच्या विषयामध्ये किती आत शिरावं आणि किती काळ भगवद्गीता सांगावी हा एक प्रश्नच होता। अगदी कमीत कमी वेळात जरी सांगायची म्हटलं तरी देखील कर्मयोग, उपासना योग आणि ज्ञान योग एवढं सांगणं जरी आवश्यक म्हटलं तरी देखील जवळपास 4-1 मंगळवार निश्चित लागतील असा अंदाज होता. कोणत्याही पद्धतीने केलं तरी एक दीर्घ काळ भगवद्गीता सांगायला लागेल. आयत्या वेळेला म्हणजे आज अगदी दुपारी मला अशी इच्छा झाली की नुकतंच हे सगळं सांगितलेलं असल्यामुळं परत एकदा एवढा तत्वज्ञानात्मक भाग नको सांगायला. त्यामुळं अगदी थोडक्यात अशी भगवद्गीता या भागापुरती असं सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. कुरुक्षेत्राच्या पुण्यभूमीमध्ये एकत्र जमलेल्या माझ्या आणि पांडूच्या युद्धेच्छू पुत्रांनी काय केलं अशा प्रकारचा प्रश्न धृतराष्ट्राने विचारल्यावरून संजयाने तिथं घडलेला वृत्तांत सांगायला सुरुवात केली. संजयाने दुर्योधनांनी जे युद्धभूमीवर द्रोणाचार्यांजवळ उभय सैन्याचं वर्णन केलं ते वर्णन प्रथम धृतराष्ट्राला सांगितलं आणि सलामीचा शंखनाद दोन्ही सैन्याच्या प्रमुखांकडून सुरुवातीला घडला त्याचं वर्णन झाल्यानंतर अर्जुनाने आपला रथ पुढे नेऊन दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभा करण्यासाठी म्हणून वासुदेव कृष्णाला सांगितल्यावरून भगवंतांनी आपला रथ दोन्ही सैन्यांच्या मधोमध नेऊन उभा केला आणि अर्जुनाने आपल्याला कोणाकोणाशी लढायचं आहे आणि कोण कोणाशी लढतो आहे हे एकदा अलिप्तपणाने पाहिलं. अर्जुनाने दोन्ही बाजूंकडे पाहिलं, समोरच्या बाजूकडेही पाहिलं आणि आपल्याही बाजूकडे पाहिलं आणि या निरीक्षणामध्ये दोन्ही सैन्यामध्ये आपलेच बांधव काके मामे आजे मुलं नातू अशा प्रकारचा सगळा परिवार आणि यच्चयावत आर्यावर्तातला तरुण वर्ग जमा झालेला आहे असं अर्जुनाच्या लक्षात आलं. एकूणच फार मोठा कुलक्षय होणार हे पाहून अर्जुनाला विषाद निर्माण झाला आणि कुलक्षयादी पातकांचे भयंकर परिणाम त्याची कल्पना अर्जुन करू लागला आणि युद्ध न करण्याचा अर्जुनाचा निश्चय झाला आणि अर्जुनाने धनुष्य बाणाचा त्याग केला. इथपासून या पहिल्या अध्यायापासून भगवद्गीता सुरू झाली. भगवद्गीतेची मांडणी ही अध्यायांप्रमाणे आहे आणि 1 ते 18 अशा अध्यायामध्ये ही भगवद्गीता व्यासांनी संपादित केलेली आहे. स्वतः भगवंतांनी मात्र एक सलग विषय चर्चेच्या ओघामध्ये अर्जुनाला सांगितला. स्वतः भगवंतांनी तत्वज्ञान मांडलेला असा एकमेव ग्रंथ भगवद्गीता, याच्या पुढे वेदांची महती जरी असली तरी देखील ती थोडीशी कमी असं अनेकांचं मत झालं. वेद हे भगवंतांचं निश्वसित वाङ्मय समजलं जातं तर या ठिकाणी प्रत्यक्ष प्रभू संभाषण करते झाले स्वतः भगवंतांनी सांगितलं. गीतेचा मूळ हेतू अर्जुनाला युद्ध प्रवृत्त करण्यासाठी घडलेलं कथन अशा प्रकारचं आहे. अर्जुनाची जी युद्ध न करण्याची भूमिका तयार झाली ती जे स्वजन त्याच्या समोर युद्धाकरता म्हणून जमलेले होते दोन्ही बाजूनी ते पाहून निर्माण झालेल्या मोहामुळं अर्जुनाची युद्ध न करण्याची भूमिका तयार झाली. ही भूमिका तयार झाल्यावर अर्जुन या भूमिकेचं समर्थन करायला लागला. अर्जुनाची ही जी दशा आहे ही दशा आपण नेहमी अनुभवतो तशीच दशा आहे. आपल्या प्रकृतीनुसार एखादी गोष्ट आपल्याला भावते आणि आपल्याला भावली म्हणून आपण तर्काने त्याचं समर्थन करतो. मूळ वस्तू तशी असते म्हणून आपण तसं समर्थन न करता आपल्या प्रकृतीला जे भावतं मानवतं आवडतं अथवा आवडत नाही करायचं असतं अथवा करायचं नसतं हे जी आपली प्रकृती आपल्याला भावनेच्या अंगाने सांगते त्याला धरून आपण तर्क लढवतो. तशाच प्रकारचा तर्क करून अर्जुन युद्ध न करण्याच्या भूमिकेचं समर्थन भगवंतांच्या समोर करायला लागला. भगवंतांनी त्याला प्रज्ञावाद असं संबोधलं. प्रथम भूमिका ठरते आणि नंतर समर्थनाकरता युक्तिवाद उभा केला जातो ही सर्वसामान्य रीत आहे. अर्जुनाची भूमिका ठरताना त्या भूमिकेमध्ये मोह, दुःख, द्वंद्व, ममता, कामना, स्पृहा, अहंकार या सगळ्याचा पगडा अर्जुनाच्या एकूण विचारावर आणि भावनेवर होता. म्हणून अर्जुन एका विशिष्ट तऱ्हेने युद्ध न करण्याची भूमिका मांडायला लागला. म्हणजे अर्जुनाचा जो प्रज्ञावाद होता तो प्रज्ञावाद विकारवश असा होता. आणि भगवंतांचं जे कथन आहे ते अर्जुनाच्या विकारवशतेला उत्तर म्हणून झालं. पण भगवंतांच्या कथनाची मर्यादा अर्जुनाच्या विकारवशतेला उत्तर एवढीच मर्यादित मात्र नाही. मानवी जीवनाची शाश्वत, सनातन, आनंददायी, शांती स्वरूप अशी जी मूल्य आहेत ती मूल्य प्रमाण धरून भगवंत कायम भगवद्गीतेमध्ये बोलले. भगवंतांच्या एकूण कथनाला सर्व भगवद्गीतेमध्ये झालेल्या विकाराचा यत्किंचितही स्पर्श नव्हता, अर्जुनाच्या प्रश्नांना होता. अर्जुनाला भगवंतांनी प्रथमपासून आपल्या जीवित कार्याचं निमित्त अथवा साधन बनवण्याचं ठरवलेलं होतं. आयत्या वेळेला अर्जुनासारखा भगवंतांनी निश्चित केलेला मनुष्य फिरू पाहत होता. तरी देखील अर्जुनाला समजवताना भगवंत विकारवश होऊन समजवतात असं कुठं दिसत नाही. भगवंतांच्या या समजवण्यामध्ये अतिघाई, डेस्परेशन किंवा नैराश्याची भावना किंवा आपला हेतू जर अर्जुन या कार्यापासून परावृत्त झाला तर विफल होईल अशी भीती याचा लवलेश देखील भगवंतांच्या अर्जुनाला केलेल्या उपदेशामध्ये नव्हता. अर्जुनाच्या विकारांच्या आणि भावनांच्या उद्रेकाला भगवंतांनी अत्यंत शांतपणाने, स्थिर बुद्धीने, योगयुक्त राहून, आत्मभावामध्ये स्थिर राहून उत्तर दिलं. भगवंतांनी हे जे उत्तर दिलेलं आहे हे उत्तर भगवंतांच्याच आतापर्यंत घडलेल्या सगळ्या जीवनावर प्रकाश पाडणार आहे. त्याच्यातला एक एक श्लोक पाहून भगवंतांचं जीवन तपासून पाहावं. भगवंत ज्या पद्धतीने जीवन जगले त्याच पद्धतीने अर्जुनाला भगवंतांनी उपदेश केला आणि जे तत्वज्ञान भगवंतांनी सांगितलं ते तत्वज्ञान भगवंतांच्या एकूण जीवनचरित्रामध्ये ओतप्रोत मुरलेलं आहे असं लक्षात येईल. भगवंतांच्या अतिशय अद्भुत, मोहक, ऐश्वरीय अशा रूपाच्या आणि चरित्राच्या पेक्षा देखील त्यांच्या परमसुंदर असणाऱ्या देहाच्या आत असणारं विचारांचं जे सौंदर्य आणि मांगल्य भगवद्गीतेच्या रूपाने प्रगट झालं ते अधिक शोभायमान ठरेल. अशा प्रकारचे विचार भगवंतांनी व्यक्त केलेले आढळतात. या कथनाला औपनिषदिक तत्वज्ञानाचा सारांश प्राप्त झाला. हे तत्वज्ञान उपनिषदातून आलं आणि भगवंतांच्या तोंडातून आलं असा प्रत्येक अध्यायाचा गोषवारा सांगताना शेवट करताना भगवान व्यासांनी लिहिलेला आहे. इति श्रीमद भगवद्गीतासु उपनिषदसु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे अशा शब्दांची योजना भगवान व्यासांनी या संवादाची महत्ता वर्णन करण्यासाठी केलेली आहे. भगवंतांनी अर्जुनाला जो उपदेश केला आणि त्या उपदेशाप्रमाणे त्या त्या अध्यायाच्या समारोपाला एक नाव पडलं. जसं दुसऱ्या अध्यायाच्या समारोपाला सांख्य योग नाव पडलं, तिसऱ्या कर्मयोग, चौथ्या ज्ञान कर्म समुच्चय सांगणारा असा ज्ञान कर्म विभाग योग, तर पाचव्या अध्यायाला संन्यास योग, सहाव्या अध्यायाला आत्मसंयमन योग, हे सर्व योग भगवंतांच्या स्वतःच्या जीवनाला पुरेपूर लागू पडतात असं दिसतं. अशा या भगवद्गीतेसंबंधी आणि काही ऐकण्याच्या पूर्वी आपण भगवद्गीतेची प्रार्थना करूया, ऐकूया, आणि मग पुढचं कथन मी सुरू करतो.
मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपा तमहं वन्दे परमानन्दमाधवम् यत्कृपा तमहं वन्दे परमानन्दमाधवम् ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणी भगवती अष्टादशाध्यायिनी अम्बत्वा अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणी नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः सुन्वन्ति दिव्यैः सवै वेदसाङ्गपदक्रमोपनिषदै गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुः सुरासुरगणा देवाय तस्मै नमः. गीताशास्त्रमिदं पुण्यम् यः पठेत् प्रयतः पुमान् विष्णोः पदमवाप्नोति भयशोकादिवर्जितः गीता सुगीता कर्तव्या किमन्यैः शास्त्रविस्तरैः या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्मद्विनिःसृता एकं शास्त्रं देवकी पुत्रगीतम् एको देवो देवकी पुत्र एव एको मन्त्रस्तस्य नामानि यानि कर्माप्येकं तस्य देवस्य सेवा अथ ध्यानम् शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशम् विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्
भगवंतांनी अर्जुनाला दुसऱ्या अध्यायापासून उपदेश करायला खरी सुरुवात केली, मात्र हा दुसरा अध्याय ऐकल्यानंतर अर्जुनाच्या सर्व शंका फिटल्या नाहीत। दुसरा अध्याय हा इतका परिपूर्ण आहे की खरं म्हणजे दुसरा अध्याय ऐकल्यानंतर कोणतीही पारमार्थिक शंकाच राहू नये। पण अर्जुन मोहग्रस्त अशा मनस्थितीमध्ये ऐकत असल्यामुळं अर्जुन नंतर प्रश्न विचारतच गेला। अर्जुनाला भगवंतांचं ते कथन परिपूर्ण रीतीने समजलं नाही हा आपल्याकरता मात्र लाभ झाला। या दुसऱ्या अध्यायामध्ये जीवनाचं सर्व शास्त्र सुसंगत रीतीने भगवंतांनी मांडलं। याच्यामध्ये आत्म्याची अमरता आणि अशोचनीयता हा मुद्दा भगवंतांनी प्रथम सांगितला। अजाह नित्यः शाश्वतः अयम पुराणः असं आत्म्याचं स्वरूप आहे असं भगवंतांनी आत्म्याविषयी सांगितल्यानंतर समभाव ठेवून कर्म करण्याची युक्ती कशी असायला हवी याचं अर्जुनापुढे वर्णन केलं। आत्म्याची अमरता आणि समबुद्धी ठेवून कर्म करण्याची युक्ती या दोन गोष्टींमध्ये कोणत्याही प्रश्नाला उत्तर देण्याचं सामर्थ्य आहे। मानवी जीवनामध्ये निर्माण होणाऱ्या कोणत्याही प्रश्नाला समर्पक उत्तर या दोन गोष्टींमध्येच केवळ मिळू शकतं। आत्मविषयक ज्ञान आणि कर्म करण्याच्या कलेचं ज्ञान याच्यापेक्षा अधिक कशाचीही अपेक्षा मानवी जीवनामध्ये नाही. या दोन्हीच्या जोडीला, या दोन्ही गुणांनी युक्त असणाऱ्या अशा गुरुमूर्तीचं म्हणजे स्थितप्रज्ञाचं असं वर्णन भगवंतांनी केलं. स्थितप्रज्ञाचं जीवन, चरित्र, वैशिष्ट्य, गुण भगवंतांनी वर्णन करून सांगितले. त्यामुळं आत्म्याची अमरता आणि समबुद्धी राखून आसक्तीरहित होऊन कर्म करण्याची कला, या दोन गोष्टी एकत्रित असणारी व्यक्ती कशी असते याचं एक आदर्श चित्र अर्जुनाच्या समोर उभं राहावं असा भगवंतांचा हेतू होता. सर्वात शेवटी मानवी जीवनाची गंगा ज्या महोदधीला मिळणार ते अंतिम लक्ष म्हणजे ब्रह्मनिर्वाण, त्याचं भगवंतांनी दुसऱ्या अध्यायामध्ये वर्णन केलं. विहाय कामान य सर्वान पुमांश्चरती निस्पृहा निर्ममो निरहंकारहा स शांतीमधिगच्छती. ही परमशांती ब्राह्मी स्थिती प्राप्त होऊन त्या स्थितीमध्येच देह पडेपर्यंत राहून देह पडल्यानंतर ब्रह्मात मिळून जाण्याच्या स्वरूपाचा मोक्ष म्हणजे ब्रह्मनिर्वाण अशा पुरुषाला प्राप्त होतो असं सांगून भगवंतांनी दुसऱ्या अध्यायाचा शेवट केला. हा जो दुसरा अध्याय आहे या अध्यायाचं वैशिष्ट्य असं की या अध्यायामध्ये भगवंतांनी जेव्हा आत्म्याच्या स्वरूपाचं वर्णन केलं तेव्हा सुरुवातीला अर्जुन प्रज्ञावाद सांगत असल्यामुळं तुला हे माहीत नाहीये हा अप्रत्यक्ष इशारा अर्जुनाकरता भगवंतांचा होताच. आणि जेव्हा भगवंतांनी कर्मयोगाचं विवरण केलं तर तेव्हा देखील तू या विवरणामध्ये बसत नाहीस असाही एक अनुस्यूत इशारा अर्जुनाला भगवंत देत होते. भगवंत म्हणाले की योगस्थ होऊन कर्म कर. अर्जुन योगस्थ होऊन कर्म करू शकत नव्हता. भगवंत म्हणाले फलत्यागपूर्वक कर्म करणं म्हणजे कर्मयोग आहे. अर्जुन फलत्यागपूर्वक कर्माच्या ऐवजी फलाचा विचार करत होता. संगत त्यागपूर्वक म्हणजे कर्ताभाव सोडून युद्ध करायला भगवंत सांगत होते तर अर्जुन कर्ताभावानेच युद्ध करत होता. आणि सिद्धी आणि असिद्धी कर्माची काहीही झाली तरी समता राखण्याबद्दल भगवंत अर्जुनाला सांगत होते. अर्जुनाला युद्धाच्या परिणामांची फार मोठी चिंता लागून राहिलेली होती. स्थितप्रज्ञ लक्षणं जी सांगितली ती लक्षणं सांगताना सर्वात शेवटी स्थितप्रज्ञाचं पर्यवसान ज्या ब्राह्मी स्थितीमध्ये होतं त्या ब्राह्मी स्थितीचं वर्णन कामना त्याग, ममत्व रहितता आणि अहंकार शून्यता या तीन शब्दांमध्ये मुख्यतः भगवंतांनी केली. विहाय कामान या सर्वान पुमांश्चरती निस्पृहा निर्ममो निरहंकारहा स शांतीमधी गच्छती. आणि तुझा प्रज्ञावाद अशा प्रकारे कामना त्याग, ममत्व रहितता आणि अहंकार शून्यता याच्या कसोटीवर उतरत नाही असं अप्रत्यक्षरित्या भगवंत अर्जुनाशी संवाद देखील साधत होते. एकूणच सर्व भगवद्गीतेच्या कथनामध्ये भगवंत अर्जुनाला अहंकारापासून दूर जाऊन तो अव्यक्ती कसा बनेल असा प्रयत्न करताना दिसतात. या सगळ्या उपदेशाच्या अंगाने दुसरा अध्याय ऐकल्यानंतर भगवंतांनी यापुढे अर्जुनाला कर्मयोग सांगितला. अर्जुनाच्या प्रश्नावरूनच भगवंतांनी अर्जुनाला कर्मयोग सांगितला. हा कर्मयोग सांगताना भगवंत म्हणाले की कर्म सहज प्राप्त असावं, कर्तव्यानी आलेलं असावं. हे कर्म ईश्वर निर्मित सृष्टी आणि प्राणीमात्रांची सेवा या भावानी करावं, त्यात स्वार्थलेश नसावा, ईश्वरार्पण बुद्धी असावी, आत्मस्वरूपाचं स्मरण राखत कर्म करावं, कर्म केल्यानंतर फळाची अपेक्षा, कर्म करताना फळाची अपेक्षा कर्मामधून नसावी आणि ममत्व बुद्धी टाकून कर्म करावं. या कर्मयोगातूनच पुढं कर्मणी अकर्म म्हणजे कर्म करत असताना आत्म्याच्या अकर्ता अकर्म दशेचा अनुभव घेणं कर्मणी अकर्म, तसंच अकर्मणी कर्म म्हणजे आत्मस्वरूपावरच तत्वत यच्च यावत कर्म घडतात. आत्मा हा अकर्ता असल्यामुळे प्रत्यक्षतः काही करत नसतानाच सर्व कर्म घडतात अशा अति उंच दशांचा स्थितीचा अनुभव येतो असं भगवंतांनी निरूपण केलं. आणि या स्थितीमध्ये संन्यास आणि कर्मयोग याचं वेगळेपण राहत नाही असं भगवंतांनी सांगितलं. या एकूण उपदेशाच्या सारांशात तिसरा, चौथा आणि पाचवा अध्याय संपले. भगवंतांचं सर्व चरित्र या कर्मयोगाच्या पदांशी लावून पाहावं आणि अर्जुनाचं अथवा आपलं चरित्र या पदांशी लावून पाहावं. कर्म सहज प्राप्त आणि कर्तव्यात्मक असावं, त्याच्या खेरीज अन्य कर्म नसावं असं भगवंत म्हणतात. कर्म ईश्वर निर्मित सृष्टी, समाज, प्राणी मात्र यांची सेवा करणारं असावं, त्याच्यात स्वार्थाचा लवलेश नसावा. ईश्वरार्पण बुद्धीने ते करावं, आत्मस्वरूपाचं स्मरण त्याच्यामध्ये अनुसृत असावं, फळ बुद्धी नसावी आणि ममत्व बुद्धी नसावी. हे जर लक्षात घेतलं तर भगवंतांचं कथन आणि अर्जुन किंवा आपण यांची उंची या दोन्हातला फरक चांगलाच स्पष्ट होतो. या कर्मयोगामध्ये आत्मस्वरूपाचं अनुस्यूत स्मरण करायला भगवंतांनी सांगितलं आणि ते ठेवता येत नाही अशी सर्वसामान्य अडचण आहे. कर्म करत असताना आपण आत्मा हे स्मरण ठेवता येत नाही, त्याच्यासाठी आपण आत्मा अशी प्रचिती प्रथम यावी लागते, असं अनुभव ज्ञान प्रथम असावं लागतं. आणि त्याकरता काही साधना कर्मयोगाचं आचरण करतानाच करणं अपेक्षित आहे. भगवंतांनी पाचव्या, सहाव्या आणि आठव्या अध्यायामध्ये ध्यानाच्या साधनेचं प्रक्रियेसहित असं वर्णन केलं. या वर्णनामध्ये विशेष करून सुरुवातीला बाह्य विषयांचा त्याग करून ध्यानाला बसावं, सद्गुरु स्मरण करून आसन जमवावं, आपण परमात्मा स्वरूप आहोत याचं चिंतन करावं, प्राणापान गती सम करावी आणि मध्यमा मध्य मार्गाने श्वास घ्यावेत, त्या श्वासावर ओम अथवा सोहम म्हणजे तो परमात्माच मी अशी भावना ठेवावी, चिदाकाशामध्ये परमपुरुषाशी तदाकार व्हावं, संकल्प कामना जर यदा कदाचित उठल्या तर त्यांचा साक्षी व्हावं आणि त्या सोडून द्याव्यात, साक्षीत्वानी संकल्प अथवा कामना दूर झाल्यानंतर वृत्तीशून्यता प्राप्त करावी आणि पुन्हा परमपुरुष परमात्म्याशी एकरूपता साधावा, साधून बसावं. अशा प्रकारे एकूण सगळ्या अभ्यासाचा झोक आहे. अभ्यास आणि वैराग्य या दोन गोष्टींनी प्रयत्न केल्यानंतर चंचल मन निश्चितपणे आवरलं जातं असं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं आणि परमात्म्याशी एकरूपता साधणं शक्य होतं. अशा ध्यान साधनेनी प्रथम आपल्या आत्मस्वरूपाचं साधकाला भान होतं, प्रथम स्वरूप समाधान प्राप्त होतं आणि नंतर तो सर्वत्र ब्रह्मभावानी पाहायला कालांतराने शिकतो आणि तसं वर्तनही करू शकतो, आत्मौपम्य वर्तन असं नंतर त्याचं घडणंही शक्य होतं. अशा प्रकारे त्याच्या जीवनाची उंची पातळी वाढत जाते असं भगवंत म्हणतात. या सहाव्या अध्यायाच्या अखेरीला ज्ञानी, तपस्वी, कर्माचा अभ्यास करणारा अथवा अशा प्रकारे योगाचा अभ्यास करणारा याच्यापेक्षा या सर्वांसह श्रद्धा प्रेमासहित भक्ती करणारा भक्त हा अधिक श्रेष्ठ आहे असा अभिप्राय भगवंतांनी व्यक्त केला. एकांतामध्ये केलेली ही साधना लोकांतामध्ये म्हणजे व्यवहारकाळी टिकण्यासाठी, सर्व चराचर विश्व भगवंत स्वरूप आहे, भगवतमय आहे असा विचार टिकवणं ही गरजेची गोष्ट आहे असं त्याच्या पुढच्या सातव्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलं. आणि याच्यासाठी हा सातवा अध्याय, नववा अध्याय म्हणजे राजविद्या राजगुह्य योग, दहावा अध्याय विभूती योग आणि अकरावा अध्याय विश्वरूप दर्शन योग हा या विचाराकरता भगवंतांनी खर्ची घातले. ज्ञान आणि विज्ञान आपल्याला झालेलं आत्मज्ञान त्याचं जगताच्या ज्ञानाशी ताळमेळ राखणं आणि सर्वत्र प्रभू दर्शन घेणं अशा प्रकारचा संदेश या अध्यायांमध्ये प्रमुखतः भगवंतांनी दिला. 9व्या 10व्या आणि 11व्या अध्यायाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे श्रद्धा भक्ती प्रेम सेवा हे गुण भगवंतांनी या ध्यानाच्या कर्मयोगाच्या आणि ज्ञान विचाराच्या बरोबरीनी आणि श्रद्धा प्रेमासहित असणाऱ्या भक्तीच्या बरोबरीनी सेवेचा भाव देखील असावा अशी त्याच्यामध्ये भर घातली. 13व्या अध्यायामध्ये या ज्ञान विज्ञान विचाराचं पुढचं निरूपण भगवंतांनी केलं. ज्ञानी पुरुषाची लक्षणं, ज्ञेयाचं स्वरूप, ज्ञेय म्हणजे परमात्मा, त्या परमात्म्याचं स्वरूप, क्षेत्र क्षेत्रज्ञाचं स्वरूप, प्रकृती पुरुष विवेचन असा भाग या 13व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितला. एकूणच विश्वामध्ये सर्वत्र प्रकृती आणि पुरुष मिळून एक परमात्माच आहे अशा प्रकारची दृष्टी उघडावी या पद्धतीने 13व्या अध्यायामध्ये भगवंतांनी निरूपण केलेलं आहे. तर 14व्या अध्यायामध्ये हे ज्ञान विज्ञानच सत्व रज आणि तम या 3 गुणांनी कसं युक्त होतं आणि या 3 गुणांना ओलांडून गुणातीताच्या लक्षणांची भगवंतांनी अर्जुनाला कल्पना दिली. गुणातीतता प्राप्त करून घेण्यासाठी मात्र सात्विक जीवन असायला हवं आणि सत्व जीवनाच्या अभिमानाचा किंवा अहंकाराचा त्याग केल्यानंतर गुणातीतता प्राप्त होते. ही गुणातीतता अव्यभिचारी भक्तीनी प्राप्त होते आणि तो ब्रह्मभावाला जाऊन पोहोचतो असं निरूपण 14व्या अध्यायाच्या अखेरीला भगवंतांनी केलं. आणि 6व्या अध्यायाच्या अखेरीला जो भक्तीचा संदेश दिलेला होता, 9वा 10वा आणि 11व्या अध्यायाच्याही वेळेला जो भक्तीचा संदेश दिलेला होता तो या 14व्या अध्यायाच्या अखेरीलाही भगवंतांनी कायम राखला. 13व्या अध्यायाच्या अखेरीला देखील अव्यभिचारी भक्तच अशा प्रकारचं प्रकृती पुरुष ओलांडून प्राप्त होणारं ज्ञान मिळवू शकतो असं भगवंतांनी सांगितलं. 15व्या अध्यायामध्ये क्षर पुरुष म्हणजे नाशिवंत प्रकृती आणि अक्षर पुरुष म्हणजे जीवात्मा या दोहोंच्या पलीकडे असणारा उत्तम पुरुष परमात्मा याचं भगवंतांनी वर्णन केलं आणि त्याचं स्वरूप भगवंतांनी सांगितलं. मात्र या अध्यायामध्ये एक अध्याय तुमच्या समोर सांगण्याचा राहिला 15व्या अध्यायापर्यंतचा, तो म्हणजे 12वा अध्याय. या 12व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सिद्धांत मांडला. सुरुवातीला सांगितलेला ज्ञान योग म्हणजे आत्मविषयक तत्वज्ञान अधिक कर्मयोग म्हणजे ज्ञान योग सांभाळून कर्म करण्याची कला, त्याच्या बरोबरीने ध्यानाने परमात्म्याची प्रत्यक्षत अनुभूती घेण्याचा अभ्यास आणि श्रद्धा भक्ती प्रेमासहित सेवा करणारा तो भक्तोत्तम होतो असं भगवंत म्हणाले आणि त्याचा उद्धार मी त्वरित करतो असं भगवंतांनी आश्वासन दिलं. अशा प्रकारे या अध्यायामध्ये सर्व भगवद्गीता भगवंतांनी एका सूत्रामध्ये बांधलेली आहे. अध्यायाच्या अंगानी 16वा अध्याय हा दैवी गुणसंपत्ती आणि आसुरी गुणसंपत्ती याचं वर्णन करतो आणि दैवी गुणसंपत्ती आपल्या अंगी बांधवावी असं सुचवतो. 17व्या अध्यायाच्या मध्ये मुख्यतः श्रद्धात्रय माणसाच्या ठिकाणी कशा रीतीने काम करतात याचं विवेचन भगवंतांनी केलेलं आहे. आपल्या सगळ्या कृतींमध्ये सात्विक राजस आणि तामस, यज्ञ आहार दान तप या सर्वांमध्ये सात्विक राजस आणि तामस अशा वृत्ती कशा उद्भवतात आणि त्यामुळे केलेलं कर्म कसं सात्विक राजस आणि तामस परिणाम करणारं होतं हे भगवंतांनी वर्णन करून सांगितलं. मात्र या 16व्या आणि 17व्या अध्यायामध्ये देखील अव्यभिचारी जो भक्त आहे त्या भक्तालाच माझं म्हणजे परमात्म्याचं समग्र स्वरूप समस्त समग्र ज्ञान होतं असं भगवंतांनी सांगितलं आणि भगवत स्वरूपात तो अंती लीन होतो असा एकूण अभिप्राय भगवंतांनी दिलेला आहे. 17व्या अध्यायाच्या अखेरीला ओम तत्सत या भावानी सर्व कर्मांचं समर्पण अविरोध अशा भक्तीनी अव्यभिचारी भक्तीनी अनुभवावं असं भगवंतांनी सांगितलं। 18वा अध्याय हा एकाध्यायी गीता म्हणून आहे। आतापर्यंत सांगितलेलं जे निरूपण आहे ते निरूपण परत एकदा भगवंतांनी एकत्रित सांगितलं। या अध्यायामध्ये कर्मयोग हा एक ज्ञान प्राप्त करण्याची ब्रह्मज्ञानाकडे जाण्याची परंपरा सांगणारा असा महत्वाचा भाग भगवंतांनी सांगितला। सर्व गीतेमध्ये आलेल्या उपदेशाचं एकत्रीकरण जर केलं तर भगवद्गीता परिपूर्ण जीवनाची दिशा कशी दाखवते याचं स्पष्ट दिग्दर्शन होतं। ते जर मांडायचं झालं तर कर्म करणारा मनुष्य हा सात्विक असायला हवा असं भगवंतांनी सांगितलं। सात्विक कर्त्यांनी आत्मविषयक ज्ञान आपल्या बुद्धीमध्ये ठसवून आणि वारंवार त्या आत्मविषयक ज्ञानाचं स्मरण करत कर्म योगाची युक्ती साधावी आणि ही युक्ती साधण्यासाठी जरुरीचं म्हणून जी आत्मप्रचिती ही गोष्ट आहे त्यासाठी ध्यान करावं, श्रद्धा प्रेमाने सर्वत्र ईश्वर दर्शन घ्यावं आणि ईश्वर भावनेने सगळ्या जगताची मानवासहित सर्व सृष्टीची सेवा करावी। हे सर्व विवेक धरूनच करावं, कारण सात्विक कर्ता जरी असला तरी देखील एकूण जगतामध्ये सत्व रज आणि तम असे तीनही भाग असल्यामुळं एकूण सेवा करण्यासाठी म्हणून विवेकानेच सेवा करावी लागेल आणि सर्वात शेवटी ओम तत्सत या ब्रह्मनामाच्या स्मरणाने एकूणच सर्व कर्म करून ती अर्पण करावीत आणि अखंड ब्रह्मभावाचा अनुभव घेत राहावा असं सगळ्या भगवद्गीतेचं तात्पर्य निघतं। सगळ्या अध्यायामध्ये जे सांगितलं त्याचं जर सार काढायचं झालं तर एवढ्याच गोष्टीमध्ये त्याचं सार निघतं। असा जो पुरुष आहे अशा पुरुषालाच स्थितप्रज्ञ असं म्हणतात। कर्मयोगी, संन्यासी, जीवनमुक्त, भक्त, ज्ञानी, गुणातीत, दैवी गुणसंपदेचा महात्मा, उत्तम पुरुष अशी जी नामाभिधानं ठिकठिकाणी भगवद्गीतेत आलेली आहेत आणि त्याचं वर्णन केलेलं आहे तो या सर्व गोष्टी साधलेला असा महापुरुष आहे। पहिल्या अध्यायापासून भगवद्गीतेच्या कथनाला प्रारंभ झाला, दुसऱ्या अध्यायापासून भगवंतांचा उपदेश खऱ्या अर्थाने सुरू झाला, 18व्या अध्यायामध्ये त्याचा समारोप भगवंतांनी केला। पहिल्या अध्यायापासून 5व्या अध्यायापर्यंत ज्या अर्जुनाच्या शंका होत्या त्या शंकांचं स्वरूप जमलं तर भगवंतांना शब्दात पकडावं अशा प्रकारचं आहे आणि युद्धापासून आपली सुटका करून घ्यावी अशा प्रकारचा हेतू अर्जुनाच्या शंकांच्या माग असावा असा वास येतो। भगवंतांना तो घोर कर्म करण्यापेक्षा बुद्धी स्थिर करून बसणं योग्य ठरेल ना असं विचारतो। स्थिर बुद्धीला भगवंत स्वतःच महत्व देत असल्यामुळं अर्जुनाने अशा प्रकारचा प्रश्न भगवंतांना विचारला। कर्तव्य कर्म आसक्ती विरहित बुद्धीनी केली तरच बुद्धी स्थिर होते असं भगवंतांनी त्याला उत्तर दिलं। म्हणजे एक प्रकारे 5व्या अध्यायापर्यंत जी प्रश्नोत्तर होती ती बुद्धिबळासारखी आहेत। अर्जुन ज्या भावाने प्रश्न विचारतो त्याच्यातल्या सगळ्या छटा लक्षात घेऊन भगवंत त्याच्यावर एक बिनतोड उत्तर देताना दिसतात। जी स्थिर बुद्धी करतो आणि कर्म करण्याचा प्रसंग नको असं अर्जुन म्हणण्याची शक्यता होती ती भगवंतांनी आपली जी कर्तव्य कर्म आहेत ती कर्तव्य कर्म आसक्ती विरहित बुद्धीने केल्याशिवाय बुद्धीच स्थिर होत नाही असं उत्तर दिलं। त्यामुळं कर्म ही अपरिहार्य ठरतात असं भगवंतांनी सांगितलं। कर्मयोगाची प्राचीनता विवस्वानाला मी प्रथम सांगितली असं भगवंतांनी 4थ्या अध्यायात सांगितलं आणि सूर्यनारायणापासून हा संप्रदाय कर्मयोगाचा पुढे चालत आला। अर्जुन भगवंतांना विचारायला लागला की कर्मयोगाची प्राचीनता अशा प्रकारे सूर्यनारायणापासून सुरू झाली आणि तू सूर्यनारायणाला उपदेश करायला गेलास कधी, तुझा जन्म तर अलीकडचा, असं अर्जुन भगवंतांना विचारतो. तू सूर्यनारायणाला उपदेश केलास कधी आणि कसा असं आम्ही समजायचं. या प्रश्नाच्या उत्तरादाखल देखील अर्जुन युद्ध सोडू शकत होता, कारण जर योग्य आणि न पटणारं उत्तर मिळालं नाही तर कोणीही पुढे चर्चा राखू शकत नाही. भगवंतांच्या जन्म कर्म रहस्याचा विलक्षण भेद भगवंतांनी अर्जुनाच्या समोर केला. अर्जुन स्तिमित झाला. अर्जुनाचा भगवंतांविषयीचा जो आदरभाव होता तो आदरभाव अजूनच दहन झाला, पण अर्जुन युद्धापासून पळ मात्र काढू शकला नाही. अशा प्रकारचं उत्तर भगवंतांनी अर्जुनाला दिलं. कर्माचा संन्यास आणि कर्मयोग याच्या भेदासंबंधी 5व्या अध्यायात अर्जुनाने असाच प्रश्न उपस्थित केलेला होता. भगवंतांनी हे दोन्ही भिन्न आहेत असं मूर्ख लोक म्हणतात असं सांगितलं. सांख्य योगो पृथक बाला हा प्रवदंती न पंडिता हा, ज्याला काही समजत नाही असं म्हणतात की हे वेगवेगळे आहेत, पंडित असं कधीही म्हणणार नाहीत असं भगवंत म्हणाले. कोणताही एक मार्ग चांगल्या रीतीने जर आचरला तर दोन्ही मार्गाचं फळ त्याच्यामध्ये येतं असंही भगवंतांनी या उत्तरादाखल सांगितलं. हे दोन मार्ग अशा रीतीने एकच आहेत हे ज्यांनी पाहिलं त्यांनीच खरं ओळखलं असं भगवंत म्हणतात. आणि योगाशिवाय संन्यास हा कष्टप्रद आहे आणि त्यांनी विशेष काही प्राप्त होताना दिसत नाही असंही भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. या नंतरच्या भगवद्गीतेमध्ये मात्र युद्ध टाळण्यासाठी प्रश्न असावा अशा प्रकारची शंका अर्जुनाच्या प्रश्नांवरून फारशी येत नाही. 5व्या अध्यायापर्यंत मात्र अर्जुन अशा बेताने प्रश्न विचारताना दिसतो. विशेष करून 8व्या अध्यायाच्या सुरुवातीला किम तद् ब्रह्म किमध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तम अशा प्रकारे थेट पारमार्थिक प्रश्न अर्जुनाने भगवंतांना विचारलेला दिसतो. हे या प्रश्नामुळे असं एकूण सिद्ध होतं की ज्या पातळीवर भगवंत अर्जुनाला उत्तरादाखल नेऊ पाहत होते तर ती गोष्ट भगवंतांच्या करवी झाली, भगवंत त्याच्यामध्ये यशस्वी झाले. अर्जुनाचे पुढचे प्रश्न बहुतेक प्रश्न पारमार्थिक उत्सुकतेने आणि मुमुक्षुचे अशा प्रकारचे आहेत. याला किंचित अपवाद 12व्या अध्यायामध्ये व्यक्तोपासक आणि अव्यक्तोपासक याच्यामध्ये श्रेष्ठ कोण असं जे अर्जुनाने विचारलं त्यामुळे कदाचित येऊ शकतो, पण युद्ध टाळण्याकरता तो प्रश्न विचारला गेला असण्याची शक्यता कमी दिसते. आणि या प्रश्नाचं एका तऱ्हेने उत्तर 5व्या अध्यायामध्ये येऊनही गेलेलं होतं. भगवंतांनी तत्वज्ञान सांगताना अर्जुनाला व्यक्ती म्हणून संबोधित अनेक वेळेला केलं. एका परिणी औपनिषदिक तत्वज्ञान ही सांगत होते आणि समोर एका व्यक्तीला एक व्यक्ती सांगते आहे असाही भाव धरणं आवश्यक होतं. आणि आपण भगवंत आहोत अशा पातळीवरूनही बोलण्याचं एक अवघड काम असं अशी कसरत सर्व भगवद्गीताभर भगवंतांनी केलेली आढळते. अर्जुनाला व्यक्ती म्हणून भगवंतांनी समाविष्ट करून संभाषण चालू ठेवण्याचं धोरण सर्व भगवद्गीतेमध्ये कुठेही सुटू दिलेलं नाही. जसं इंद्रियाणि पराणि आहुः इंद्रियेभ्य परम मनः मनसस्तु परा बुद्धिः यो बुद्धेः परतस्तु सहा एवं बुद्धेः परम बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना जहि शत्रु महाबाहो कामरूपं दुरासदम. थेट अर्जुनाला संबोधून तू या कामरूपी शत्रूला हे महाबाहो तू मारून टाक असं भगवंत म्हणाले. 4व्या अध्यायामध्ये देखील अर्जुनाला भगवंतांनी बहुनिमे व्यतीतानी जन्मानी तव चार्जुन तान्यहम वेद सर्वाणी नत्वं वेत्थ परंतप मी माझे अनेक जन्म जाणतो तू जाणत नाहीस असं म्हणून व्यक्तिगत संवाद जारी ठेवलेला दिसतो. 4व्या अध्यायामध्येच योग संन्यस्त कर्माणं ज्ञान संच्छिन्न संशयम आत्म आत्मवंतम न कर्माणि निबघ्नंती धनंजय असा थेट उपदेश अर्जुनाला उद्देशून केला आणि त्याच्या पुढे तस्मात अज्ञान संभूतम रुत्स्थम ज्ञानासीनात्मना चित्वैनम संशयम योगम अतिष्ठोत्तिष्ठ भारत, तू उठ आणि युद्धाला उभा राहा असं थेट अर्जुनाला सांगितलं. 5व्या अध्यायामध्ये 8व्या अध्यायामध्ये देखील माम अनुस्मर युद्धच असं थेट माझं अनुस्मरण कर आणि कर्म कर युद्ध कर असं थेट संवाद अर्जुनाशी होतो आहे या पद्धतीने भगवंत बोलतच होते. अशी सबंध भगवद्गीतेमध्ये उदाहरणं सापडतात. या उदाहरणामध्ये या संवादामध्ये अनेक ठिकाणी व्यक्तिगत सलगी भगवंतांनी केलेली आहे. संवाद कुशलता भगवंतांची जर पाहायची तर व्यक्तिगत सलगी धरून कसं बोलायचं हे भगवंतांच्या संभाषणातून व्यक्त होत. तसंच अनेक ठिकाणी आश्वासन आहे, किम पुनर्ब्राह्मणा पुण्याहा भक्ताहा राजर्षयस तथा, मोठ्या कुलात जन्माला आलेला आहेस, क्षत्रिय कुलात जन्माला आलेला आहेस, तुला काय अडचण आहे असं थेट अर्जुनाला भगवंत विचारतात. त्यामुळं एक प्रकारची सलगी आहे. अर्जुनाच्या एकूण महत्तेला उणेपणा येईल असं कुठेही भगवंत बोललेले नाहीत. आश्वासक आहे, धीर देणं आहे, उपदेश करतो आहे असाही भाव आहे. मानवी प्रवृत्तीला ज्या ज्या आवश्यक त्या त्या सगळ्या गोष्टी भगवंतांनी अर्जुनाशी बोलताना वापरलेल्या आहेत. भगवंतांच्या लीला चरित्रामध्ये अनेक ईश्वरी लीला दिसतात. जसं हे विश्वरूप दर्शन आहे, हे विश्वरूप दर्शन भगवंतांनी एकूण त्यांच्या जीवनामध्ये 3 वेळेला प्रगट केलं. एक म्हणजे या प्रसंगाच्या वेळेला भगवद्गीता सांगताना भगवंतांनी विश्वरूप दाखवलं. पण लहानपणी आपल्या आईला त्यांनी तोंडात घातलेली माती झाडण्यासाठी तोंडावर चापट्या मारून त्यांना जेव्हा आ करायला लावला आईनी यशोदेनी, तेव्हा भगवंतांनी आईला विश्वरूप दर्शनातल्या काही गोष्टी दाखवलेल्या होत्या. शिष्ठाईच्या वेळेला आपलं दैवी सामर्थ्य प्रगट करताना फार महान अशा स्वरूपामध्ये भगवंतांनी विश्वरूप प्रगट केलं. युद्धाच्या नंतर उत्तंक ऋषी भगवंतांना रागावून म्हणाले की तू हा संहार टाळू शकत होतास, मी तुला त्याकरता शाप देऊ इच्छितो. अन्यथा मला विश्वरूप दर्शन दाखव. तेव्हा भगवंतांनी उत्तंक ऋषींना विश्वरूप दर्शन दाखवलं असा उल्लेख आहे. भगवंतांच्या या ज्या लीला आहेत त्यांच्या चरित्रातली सर्वात महनीय लीला ही गीता प्रसंगाच्या वेळेला विश्वरूपाच्या अंगाने प्रगट झाली. विश्वरूप दर्शन हे भगवंतांच्या योगशक्तीचं प्रात्यक्षिक म्हटलं पाहिजे. हा प्रातिभ दृष्टीने होणारा एक आध्यात्मिक अनुभव आहे आणि तो अनुभव त्यांनी अर्जुनाला थेट समक्ष दिला. या रूपाने शाश्वत धर्मगोप्ता परमेश्वरच विश्वरूपाच्या अंगाने अर्जुनासमोर साक्षात प्रगटला. आणि या वर्णनाचे शब्द भगवान व्यासांच्या कृपेनी आपल्यापर्यंत आले, त्यामुळे त्याचं शाब्दिक आणि प्रातिभ दर्शन आपल्यालाही घेणं शक्य झालं. विश्वरूप अत्यंत प्रसन्न कल्याणकारी मंगलमय असं जसं आहे तसं लोकांतक आणि लोकक्षयकारी असं देखील आहेच. या अध्यायाच्या शेवटीही विश्वरूपातून पुन्हा मानसरूप धारण केलेल्या भगवंतांनी स्वधर्म कर्म परमात्माच परमगती ठेवून भक्तीपूर्वक आणि संगत्याग पूर्वक करून निर्वैर भावना जो ठेवतो आणि सेवा करतो तो परमगतीला प्राप्त होतो असा 12व्या अध्यायाच्या प्रमाणेच अंतिम संदेश दिलेला आहे. 18व्या अध्यायाच्या अखेरीला आपल्या ईश्वरी कार्याच्या सिद्धीसाठी अर्जुनाला परिपूर्ण तत्वज्ञान सांगून मग ईश्वर शरण व्हायला भगवंत सांगतात. ईश्वराच्या कृपेने परमशांती आणि शाश्वत स्थान तुला प्राप्त होईल असं भगवंत अर्जुनाला म्हणतात. पण एवढ्यावरच न थांबता सर्व धर्माधर्म चिंता तू माझ्यावर सोडून दे, मला अर्पण कर आणि तू मला शरण ये असा एकेरी विश्वासपूर्वक असा उल्लेख भगवंत आपल्या स्वतःला शरण येण्याविषयी अर्जुनाला करतात. तुझ्या पापांची तू चिंताही करू नकोस आणि शोकही करू नकोस. अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्ष इच्छामी मा शुचा असं आश्वासन भगवंत अर्जुनाला देतात. तुझी सर्व पाप मी जाळून टाकीन असं वैयक्तिक आश्वासन भगवंत अर्जुनाला देताना दिसतात. शेवटी माझं सर्व कथन तू एकाग्रतेने ऐकलंस ना, तुझा अज्ञानरूप मोह आता गेला का असंही त्यांनी अर्जुनाला विचारलं. अर्जुनाने देखील तुमच्या कृपेने माझा मोह नष्ट झाला, मला आत्मस्मृती प्राप्त झाली, तुमच्या उपदेशानुसार अनासक्त बुद्धीनी आणि आत्मभावामध्ये स्थिर राहून निशंक मनानी संशयरहित मनानी मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे सर्व करीन अशी कबुली देखील या भगवद्गीतेच्या अंती अर्जुनानी भगवंतांना दिली. या भगवद्गीतेचा अत्यंत दिलासादर्शक आणि शाश्वत सत्य सांगणारा असा शेवट भगवान व्यासांनी केला तो संजयाच्या उद्गारांनी केला. संजय धृतराष्ट्राला सांगतात किंवा धृतराष्ट्र जर ऐकण्याच्या मनस्थितीत नसेल, माहित नाही धृतराष्ट्र ऐकण्याच्या मनस्थितीत होता किंवा नव्हता, पण संजयांनी मात्र उद्गार काढलाच. यत्र योगेश्वर कृष्णः यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीहि विजयः भूतिः ध्रुवा नीतिर्मतिर्मम. संजय एक प्रकारे शाश्वत सत्य सांगून या गीता उपदेशाची समाप्ती होते. अशा प्रकारे भगवद्गीतेचा हा फार मोठा प्रवास, मॅरेथॉन असा प्रवास अगदी थोडक्या काळामध्ये मला सांगायला जमला असं मी म्हणेन. तुम्हाला देखील हे समजायला फारसं कठीण जाण्याचं कारण नव्हतं, कारण गीता दर्शन हे पुस्तक तुमच्या समोर आहे. गीतेवर जी प्रवचन झाली ती प्रवचनांची सीडी तुमच्याकडे आहे. ही प्रवचन प्रत्यक्षतः तुम्ही ऐकलेलीही आहेत असं असल्यामुळं या गोष्टी अगदी थोडक्यात सांगाव्या असं आयत्या वेळेला मी ठरवलं. या सगळ्या गीता प्रकरणामध्ये भगवंतांचे काही गुण विशेषत्वाने दिसून येतात. ते म्हणजे त्यांच्या उपदेशामध्ये देखील दडून असलेलं त्यांचं अभिजात नेतृत्व. ज्यांचं साधन म्हणून भगवंतांनी उपयोग करायचं ठरवलं त्या सर्वांचा प्रगाढ विश्वास भगवंतांनी संपादन केलेला होता. आणि ही भगवद्गीता विश्वास नसताना ऐकून काहीही उपयोग होत नाही. इदंते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन असा गीता संप्रदायच सर्वात शेवटी पथ्य म्हणून कसा असावा हे भगवंतांनी सांगितलं, पण ही भगवद्गीता ज्याला सांगितली त्याचा प्रगाढ विश्वास आपल्यावर आहे हे ओळखून भगवंतांनी भगवद्गीता अर्जुनाला सांगितली. अर्जुनाच्या कल्याणाच्या चिंतेनी मार्गदर्शन म्हणून आपल्या कार्याच्या सिद्धी करता, पण अर्जुनाला त्याच्या प्रकृतीतून मनापासून तयार करून भगवंतांनी युद्धाकरता प्रवृत्त केलं. हे भगवंतांच्या नेतृत्वाचं अभिजात नेतृत्वाचंच लक्षण आहे. याच्यामध्ये भगवंतांची विलक्षण बुद्धिमत्ता देखील दिसते. कारण या सर्व संभाषणामध्ये अर्जुन एका विशिष्ट मनस्थितीमध्ये उभा होता आणि बुद्धीचा आणि भावनेचा विशिष्ट तोल सांभाळून अर्जुनाशी बोलणं गरजेचं होतं. हे बुद्धी कौशल्य भगवंतांनी पुरेपूर साधलं असं सगळी भगवद्गीता ऐकताना आपल्याला स्पष्टपणाने समजतं. तसंच कायम आत्म्यामध्ये राहून स्थिर आणि योगस्थ अशा बुद्धीने भगवंतांनी अर्जुनाला हा उपदेश केलेला आहे. असं असल्यामुळं भगवंतांचं त्या अंगाने असणारं वैशिष्ट्य देखील इथं प्रगट होतं. सर्वसाधारणपणाने चर्चेमध्ये किंवा मतभेदामध्ये आपल्या आत्मस्वरूपाचं विस्मरण होतं आणि आपल्या विचाराचाच जोर वाढायला सुरुवात होते, आर्ग्युमेंट्स वाढायला सुरुवात होते. असं होऊ न देता आत्मस्थ राहून चर्चा करणं ही फार कठीण गोष्ट भगवंतांनी साधलेली आहे असं दिसतं. भगवंतांना जी धर्मराज्याची स्थापना करायची होती त्यासाठी त्यांनी पांडव उपयोगी आहेत हे फार पूर्वी जाणलं. द्रौपदीच्या स्वयंवराच्या वेळेला आपणहून त्यांची भेट घेतली, ओळख करून घेतली, आपलं जे नातं होतं ते पुनरुज्जीवित केलं. पांडवांना सर्व प्रकारे संपत्ती दिली, राज्य मिळवून दिलं. अर्जुन भगवंतांना सखा मानत होते. पण भगवंतही अर्जुनाला सखा मानत होते हे विशेष आहे. आणि सख्य भावाने आपली बहीण तू पळवून न्यावीस असं देखील अर्जुनाला एका वेळेला सुचवलं आणि सुभद्रा हरण करवलं. हे सर्व भगवंतांनी फार मोठी दृष्टी राखून केलं आणि या दृष्टीमध्ये अर्जुनाच्या या धनुष्यबाण टाकून हतोत्साह होऊन बसून राहण्याच्या कृतीने मोठाच अडथळा ऐन वेळेला निर्माण झालेला होता. पण तोही अत्यंत स्थिर बुद्धीने भगवंतांनी अर्जुनाला उपदेश करून पार पाडला. ही जी भगवद्गीता आहे ही भगवद्गीता अर्जुनाकरता सांगितली गेली हे सर्वात मूलगामी सत्य आहे. त्याचा जगताला उपयोग झाला ही पर्यायानी असणारी गोष्ट आहे. असंही म्हणता येऊ शकतं की जगताकरता म्हणून, जगताच्या भल्याकरता म्हणून अर्जुनाला उपदेश झाला. पण प्रत्यक्षत जशी घटना घडली तशी जर पाहिजे झाली तर अर्जुनाला झालेल्या उपदेशाच्या निमित्ताने सगळ्या जगताला उपयोग झाला. आणि भगवंताच्या भावामध्ये सातत्याने राहत होते त्याच भावाचं प्रगटीकरण भगवंतांच्या मुखातून झालं. त्यामुळं भगवंतांच्या या उपदेशाचा सर्व जगाला आतापर्यंत लाभ झालाच आणि इथून पुढे होणाऱ्या सर्व पिढ्यांना देखील अशाच प्रकारचा लाभ होत राहील याच्यामध्ये कसलीही शंका नाही. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय बोला भगवान श्री कृष्ण महाराज की जय।